ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनुही तैसीच प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पडियंते आम्हा तरी जाणून या माते जे पाहो विसरला मागवते जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले तैसी अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानी आज म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलो
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। समर्थांनी संसाराचं एक भयानक स्वरूप आपल्या समोर ठेवायला सुरुवात केली। संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प इत्यादी दशक तीन समास दहा वैराग्य निरूपण नाम समास आहे। संसाराचं ज्याच्यामध्ये आपण सुखानी आहोत अशा संसाराचं त्याचं जे दुःख स्वरूप आहे सुखस्वरूप जसं आहे तशी त्याला दुसरी एक बाजू आहे ती लक्षात न घेता आपण संसार करतो किंवा लक्षात घेतली तरी तात्पुरती लक्षात घेतो त्याच्यापासून सावध होत नाही। आपल्याला भीती घालावी असा समर्थांचा हेतू नाही। संतांवर हा एक आक्षेप घेतला जातो की निराशावादी आणि नकारात्मक अशी भूमिका मांडून जीवनातलं रस काढून घेण्याचं काम संतांनी केलं असं संतांबद्दल म्हटलं जातं। विषय इतके चांगले आहेत इतके लोभस्वाने आहेत ते प्रत्येकी सुख देतात जेवढी जीवनात आणि देहामध्ये सुख घेण्याची क्षमता आहे तोपर्यंत किती उत्तम जीवन जगता येतं। सिनेमा पाहता येतो नाटक पाहता येतं फिरता येतं देशाटन करून आनंद मिळवता येतो निरनिराळ्या कामना आहेत म्हणून तर आपण कर्माला प्रवृत्त होतो। कर्म करून त्या कामना पूर्ण करण्यामध्ये किती समाधान असतं। आयुष्यभर नोकरी केली आणि मग शेवटी जे पैसे वगैरे मिळाले प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटी पैसेही साठलेले होते सार्थक नावाचा बंगला बांधला याच्यात दुःख काय आहे। उलट जीवन जगायचे कशा करता अशा प्रकारे झगडून एखादी गोष्ट पूर्ण करण्यामध्ये किती सुख आहे किती समाधान आहे त्याच्याऐवजी संत हे काय सांगतात। अशा प्रकारे संतांवर आक्षेप देखील घेतला जातो। संत कोणाला सांगायला जातात हे पाहायला पाहिजे। जन्म या संसारामध्ये असतानाच संसार जितपत सुख देऊ शकतो त्याच्यापेक्षा अधिक सुख हवं आहे त्यांना संसारामध्ये पूर्णता नाही हे सांगणं आवश्यक आहे आणि त्यांच्यापुरतं संत सांगतात आणि बाकीचे ऐकतायत तरी कशा करता ऐकतील. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी रोडवर जा, डेक्कन जिमखानावर जा, फर्ग्युसन कॉलेज रोडवर जा आणि तिथं फिरणाऱ्या मंडळींना थांबून जरा विचारा की संसाराचं स्वरूप तुम्हाला समजलंय, तुम्ही हे काय करताय, तर ते एकदा असे खालपासून वरपर्यंत आपल्याला पाहतील. डोकं फिरलेलं आहे कारण इतका आस्वाद आम्ही घेतोय. किती हॉटेल्स आहेत, किती विविध प्रकारची दुकानं आहेत, तिथं जाणं, जे जे नवीन नवीन आहेत ते अंगीकारणं, याच्यात जो आनंद आहे तो आनंद घेणं, हे आम्ही करत असताना हे आम्हाला काय सांगतायत. म्हणून स्वामीजी असं सांगत असत की जे मशगूल झालेले आहेत ते ऐकणार देखील नाहीयेत. ते म्हणत असत की व्यास सांगून गेले की धर्म अर्थ काम आणि मोक्ष, संत केवळ मोक्षाबद्दल सांगत नाहीत, एका न्याय्य धर्म्य मार्गाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष एकाच जीवनामध्ये मिळवता येतात हे मी बाहो उभारून सांगतो असं व्यास म्हणतात. पण नाही कश्चित श्रोणोती माम, कोणी एक देखील माझं ऐकत नाही असं व्यास म्हणतात. तिथे मी प्रवचन करून काय होणार आहे, कोणीही माझं ऐकत नाही. स्वामीजी म्हणत असत की व्यासांनी असं सांगितलं पण आम्ही गाढ निद्रेमध्ये होतो, नंतर आचार्य आदी आले त्यांनी देखील हेच सांगितलं पण आमची झोप काही मोडली नाही, ज्ञानोबांसारखे आले त्यांनी हे सांगितलं, आम्ही डोळे जरा किलकिले केले कोण बोलतंय म्हणून आणि परत मिटून घेतले. जे जाग होऊ इच्छितात त्यांच्याकरता हे चाललेलं आहे, हे तुमच्या माझ्याकरता चाललेलं आहे. ज्यांना संसारामध्ये वैयर्थ आहे असं वाटतं त्यांच्याकरता हे आहे, ती ययातीची गोष्ट आहे की नाही. ययाती 100 वर्ष जगला, त्याला 100 राण्या होत्या असं म्हणतात. त्याला मुलं देखील 100 पेक्षा जास्त, पण 100 म्हणू, 100 मुलं होती. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा जवळपास 80-82 वर्षांचा होता आणि सगळ्यात धाकटा मुलगा 15-16 वर्षांचा होता आणि दरम्यानच्या काळात ययातीला बरीच मुलं होती. राजा होता, सम्राट होता. 100 वर्ष पूर्ण झाली म्हणजे जीवन पूर्ण झालं, म्हणून मृत्यू ययातीला न्यायला आला. तर ययाती आपल्या साम्राज्याचा आणि संसाराचा उपभोग घेण्यामध्ये इतका रमून गेलेला होता, त्याला असं वाटलं एवढ्यात आत्ताशी तर कुठे सुरुवात झालेली आहे, एवढ्यात जायचं. असं म्हणतात की यमधर्मानी त्याला सूट दिली की जर तुला यायचं नसेल समजा तर एकदा आल्यानंतर कोणाला घेऊन जाणं हा नियम आहे, तर तू तुझ्या बदल्यात कोणाला न्यायचं ते सांगावंस. ययातीला असं वाटलं की आपल्याला एवढे 100 मुलगे आहेत, आपल्याकरता कोणीही जायला तयार होईल। म्हणून जो 80 वर्षांचा मुलगा होता त्याला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की जेव्हा 100 वर्षाच्या वडिलांना आपले भोग भोगून झालेत असं जिथं वाटत नाही तिथं मी तर आताशी 80 वर्षांचा आहे। आणि क्रमाने सगळ्या मुलांना विचारलं तर जेव्हा 15-16 वर्षांचा मुलगा होता तो असं म्हणाला की जेव्हा वडिलांना आपले भोग भोगून झालेत असं वाटत नाही आणि माझ्या 80 वर्षाच्या भावापासून सगळ्या वडील भावांपर्यंत कोणालाच समाधान नाही, भोग भोगलेत आपलं जीवन आपण जगलोय असं वाटत नाही, त्यार्थी इथं कितीही जगलं तरी देखील तृप्तता नाही, मी यायला तयार आहे असं तो म्हणाला। आणि असं म्हणतात की ययातीला आत्ताच्या भाषेत एक्सटेन्शन मिळालं, अजून 100 वर्ष जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि ययाती त्यापुढे 100 वर्ष जगला। आणि ययाती अशा रीतीने प्रत्येक वेळेला मुदत मागत घेत 1000 वर्ष जगला असं म्हणतात। आणि आता देखील आपण ज्या वयाच्या टप्प्यावर आहोत त्या वयाच्या टप्प्यावर आपण भरपूर जगलो आता झालं असं ययातीसारखं आपल्यालाही वाटत नाही। आपल्याही आशा तरुण आहेत, आपलाही काम तरुण आहे, आपल्या सगळ्या इच्छा तरुण आहेत, आपण जायला तयार नाही। मी अशी गोष्ट वाचली आहे की एका सावकाराला तो अगदी रुग्णशय्येवर पडून होता आणि चांगल्यात चांगले सगळे उपचार चालू होते आणि बरेच दिवस उपचार चाललेले होते, त्याचे 5 मुलगे होते, ते सेवा करत होते वैद्यांनी असं सांगितलं की आता आमचा उपाय संपला। तर मुलं असं म्हणाली की ते कर्तबगार आहेत, त्यांनी आतापर्यंत सर्व गोष्टींना धैर्याने तोंड दिलेलं आहे, असं खोली बाहेर आम्हाला सांगू नका की आमचे सगळे उपचार करणं आता संपलेलं आहे, ते ही गोष्ट मनापासून स्वीकारतील। असं करा की तुम्ही आम्हाला जे सांगताय तर तेच त्यांच्या समोर आम्हाला सांगा आणि त्यांनाही सांगा, ते स्वीकारतील ही गोष्ट। मग खोलीत वैद्य आले आणि मुलांनी मोठ्या गांभीर्याने विचारलं की जवळपास 1.5-2 वर्ष आपण उपचार करतो आहोत, परिस्थिती तर बिघडतेच आहे, तुमच्या उपचारांना प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये, आपण काय करावं असं तुम्हाला वाटतं, अजून काही उपचार आपण करावेत का? तेव्हा वैद्य असं म्हणाले की हा जो आजार आहे या आजाराला आता उपचार नाहीत, आता सुखाने देह ठेवण्याची वेळ आलेली आहे। रुग्णाईत सावकारांनी अगदी शांतपणाने ऐकून घेतलं, मुलांनी 2-2 विचारलं की काय सांगतायत वैद्यराज, त्या ऐकलं का? तर क्षीण हू हू असा आवाज अंथरुणातून पांघरुणातून येत होता आणि वैद्य बाहेर गेले। 5ही मुलं जवळ जमली, त्यांच्या मनामध्ये असं होतं की आता हे इस्टेटीची योग्य वाटणी करतील, सगळी तजवीज करतील, आता यांनी ही सगळी तजवीज करावी, म्हणून मोठ्या मुलाने विचारलं की आपण वैद्य राजांचं ऐकलत ना, आपल्याला आता काय वाटतं? तेव्हा ते असं म्हणाले की आपण सेकंड ओपिनियन घेऊ. आशा, ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाची साकडी माझी घालती. हे मरणाचं सत्य आणि त्याच्या बरोबर असणारं आशा ममता या सगळ्या गोष्टी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीनी आपला मुलगा सेटल व्हावा म्हणून, मुलगा डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल देखील नाही, काय म्हणायचं त्याला, आयटीआय डिप्लोमाच, तर असा जेमतेम झालेला असताना त्याला एक जण भेटला की पुण्याच्या एअरपोर्टवर इलेक्ट्रिफिकेशनचं काम चाललेलं आहे आणि तिथं याला अपॉइंटमेंट देता येईल. मी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यामुळे याला मी सहज घेऊ शकेन, मात्र पैसे खर्च करायला लागतील, कारण तो हवाई दलाच्या संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथं पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही. असं म्हणता म्हणता त्याने आपल्या मुलाला लावून घ्यावं म्हणून जवळपास 12-15 लाख रुपये दिले. आणि अपॉइंटमेंट होत नव्हती, माझ्याकडे आला, मी म्हटलं एवढे कशाकरता दिलेस, तो म्हणाला काही नाही ममता, मला समजत होतं पण आपला मुलगा उभा राहावा जीवनात म्हणून एवढं सगळं केलं. मी त्याला म्हटलं अरे ज्यांनी त्यांनी आपलं जीवन जगायचं, मुलाला शिक्षण देणं एवढं आपलं काम, त्याच्यानंतर हातपाय मारून त्यांनी काय ते करायचं, तो जिथं असेल तिथं तो सुखाचं जीवन जगू देत. त्याला अजूनही परमार्थी असला तरी देखील ऐहिक सुख म्हणजे सर्वस्व अशा कल्पनेनेच आपण परमार्थ करतो. सुदामा सुदाम्याच्या परिस्थितीत राहतो आणि श्रीकृष्ण श्रीकृष्णांच्या परिस्थितीत राहतात आणि दोघंही आंतरिक रीतीने समाधानी आहेत ही कल्पना आपण स्वीकारलेली नाहीये परमार्थीयांनी देखील. आपल्या गुणांप्रमाणे, आपल्या कर्मांप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे आपण जे असू तिथं आपण असू, आणि आपण जे असू ते एखाद्या सम्राटासारखे पण संतांसारखे असे असू. परमार्थी मनुष्य देखील आपल्या मुलांकरता कोणत्याही मार्गाने कसंही करायला कधी कधी जेव्हा तयार होतात. तू जे जीवन जगलास तू तुझं जीवन जगलास, तुझी मुलं त्यांचं जीवन जगतील, त्यांच्याकरता शिक्षण देणं तुझं काम आहे. मध्यमवर्गीय माणसाचे असे 12-15 लाख रुपये गेले, पण ही आशा आणि ममता या दोन गोष्टींपुढं मी त्याला म्हटलं की अरे स्वामीजींनी काय संस्कार केले, आपण काय ऐकतोय, माझ्याबरोबरच स्वामीजींकडे येणारा असं जीवन जगायला कुठं सांगितलं तर आपल्याला, तो त्याच्या मीठ भाकरी खाऊन तो सुखी राहील, त्यांनी सुखी राहावं. प्रयत्न करण्यामध्ये पण असे गैर प्रयत्न करणं आणि कुठेतरी फसणं, वडिलांच्या ममतेपोटी मी हे सगळं केलं असं म्हणाला. आपल्या मुलाला परमार्थी करणं हे तुझं काम नाही, पैसे मिळवण्याचं मशीन बनवणं हे तुझं काम आहे, तू कशाला सुख समजतोस? हे परमार्थी माणसाला सांगण्यासाठी केवळ हे लिहिलेलं आहे, आपल्याला सांगण्यासाठी, आपल्याला अधिक सावध करण्यासाठी म्हणून हे लिहिलेलं आहे. आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू. हरि हरि स्वामी जी, स्वामी जी प्रभु प्रभु. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. अहंकार रूपी मगरीनी उडविलं म्हणजे उचललं, नेऊन पाताळी बुडविले आणि पार पाताळापर्यंत घेऊन गेली. मगर ही जमिनीवर देखील येते आणि पाण्यात देखील जाते. अहंकार रूपी मगर तिने जर मानगुट पकडलं, ती जर मानेवर स्वार झाली तर सगळं तारतम्य नाहीस होतं. रावणाचं स्वतःच चांगलं चाललेलं होतं. अहंकार ही अशी एक गोष्ट आहे की ती वाटेल ते धाडस करायला प्रवृत्त करते, वाटेल ते धाडस. आपण आहोत, आपलं जे असणेपण आहे ते असणेपण जे चैतन्याचं किंवा जीवात्म्याचं असणारं अस्तित्व हे देहाबरोबर असतं, त्याची विशेष जाणीव देहामुळं होते. देहामुळं आपल्याला आपल्या अस्तित्वाचा बोध होतो. एरवी त्या अस्तित्वाला देह नसेल, अशरीरी, अशा परिस्थितीत केवळ सुखच असतं. ध्यानामध्ये त्याचा अनुभव येतो. ध्यानामध्ये जेव्हा देहभाव जातो, जेव्हा मन नाहीसं होतं, जेव्हा चित्त अचित्त होतं, चित्तरहितता येते, तेव्हा आपलं जे अस्तित्व असतं ते सुखमय आहे असं लक्षात येतं. ध्यानातून उठला कोणी एखादा की ते जे अस्तित्व आहे ते अस्तित्व देह मी किंवा मन मी किंवा बुद्धी म्हणजे मी, तर्क म्हणजे मी, चित्त म्हणजे मी, अशा दशेला येऊन पोचतं. याला देहाहंता असं म्हणतात. मूळ अहंता किंवा शुद्ध अहंता हा प्रश्न नाहीये, ती परमात्म्याशी एकरूप आहे. पण ही जी देहाहंता आहे ती देहाहंता हम भी कुछ कम नाही असं सांगत असते. कोणाच्याही समोर मी कमी नाही, मी माझ्या सहकाऱ्यांच्या समोर कमी नाही, मी माझ्या साहेबांसमोर देखील कमी नाही, ते त्यांना कळत नाही. अहंता ही जी गोष्ट अशी आहे ती एखाद्या सेटअपमध्ये तुम्ही जिथं आहात तिथून कोणाशीही स्पर्धा करू शकते. आणि त्यामुळे जर काही होत असेल तर ती व्यक्ती स्पॉट आउट होते, समजते. अहंकारी व्यक्ती समजल्याखेरीज राहत नाही. जितकी अहंकारी जास्त तितकी प्रगट व्हायला सुरुवात होते. त्याची अधोगती व्हायला सुरुवात होते. अहंकारापोटी जे दुर्गुण किंवा स्पर्धात्मक गुण किंवा मत्सरादी लोभादी त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. अहंकाराचं वैशिष्ट्य म्हणजे मत्सर, दंभ, अहंकार आणि ममता या गोष्टी अहंकाराशी संबंधित राहतात. अहंकारी व्यक्ती सहसा दुसऱ्याचा मत्सर करते. असेलच तर तो माझ्या एवढा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही अशी त्याची भावना असते. अहंकारापोटीच दंभ करावासा वाटतो. म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवणं किंवा जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे दोन्हीही अहंतेपोटी निर्माण होतं. खोट्या चर्चा, विद्वत्तेच्या, कोणी सांगितलं की मी हे पुस्तक वाचले की आपण सांगायचं की मग मी तेही पुस्तक वाचले, त्याच्यात असं सांगितलंय. काय जे ज्ञान असेल, अर्धवट असेल, ऐकीव असेल त्यांनी, पण माघार घेण्याची प्रवृत्ती नाही. अशा या अहंकारापोटी मत्सर, दंभ आणि अहंकार मनुष्य अपरिमित चुका करतो. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी, आणि तिथून तो काही केल्या सुटत नाही. तो पाताळात जातो याचा अर्थ सर्वांच्या मनातून उतरतो, त्याला कल्पनाही नसते पण तो सर्वांच्या मनातून उतरतो. जो मैत्री भावनेनी असतो, जो दुसऱ्याला आपल्या योग्यतेचा मान देत असतो, समान भावानी वर्तन करतो, अन्याय कधीही करत नाही, द्वेष कधीही करत नाही, असा प्रिय होणार. असं असल्यामुळे अहंकारी व्यक्ती आहे तिची हळूहळू घसरणच होते. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. अहंकारी व्यक्ती गुणी असते बर का? जर गुणी नसेल तर अहंकार कसला? पण ती जिथं आणि जेवढी असेल त्याचा, त्या गुणांचा मोठा अहंकार असतो. अहंकारी व्यक्ती एखाद वेळेला विद्वान असते म्हणून तर अहंकार असतो. कदाचित ती कधी कधी सुंदर असते म्हणून तर अहंकार असतो. कदाचित तिच्याजवळ सत्ता असते म्हणून तर अहंकार असतो. काहीतरी असतं. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना भूली पडली. एकदा देह मी असं म्हटलं की देहाची जी सुख आहेत तर ती सगळी सुख पुरवणं हे माझं कर्तव्यच राहतं. म्हणून निरनिराळ्या कामना आणि त्या कामनांची पूर्ती करणं, आपल्याला आपण कामनांची पूर्ती करतो आहोत असं वाटतं पण प्रत्यक्षात कामनेनी आपल्याला मिठी मारलेली असते आणि ती मगर मिठी म्हटलेलं आहे. त्याच्यातून सुटणं अशक्य अशी. मी अशी एक गोष्ट वाचली की एकदा एक कसाई एका गायीला दाव्याला बांधून ओढत नेत होता. तिथून एक माणूस चालला होता, तो हसून म्हणाला की आश्चर्य, माणसाला गायीनी बांधलेला आहे. तेव्हा तो म्हणाला की धड डोळे असतील, दिसत असेल तर पहा, दावं गायीच्या गळ्यात आहे आणि माझ्या हातात मी पकडून ठेवलेलं आहे, मी घेऊन चाललेलो आहे. गायीनी माणसाला बांधलेलं नाहीये, माणसानी गायीला बांधलंय, जर कळत असेल तर जरा पहा. तो म्हणाला ते दावं जरा सोड, म्हणजे कोण कोणाच्या मागे जातो ते कळेल. तू बांधलेला आहेस, तू गायीच्या मागे जाशील, गाय तुझ्या मागे येणार नाहीये. आपल्याला कामनेनी मिठी मारली हे देखील आपल्याला कळत नाही, इतकी कामनेची सवय होऊन गेलेली असते. आणि नंतर नंतर तर ते फार स्वाभाविक वाटतं. म्हणजे ते कामनांमध्ये जमा आहे असंच वाटत नाही. स्वामीजी सांगायचे तेव्हा, मी कुठल्याही महोत्सवावर टीका करत नाहीये बर का, सवाई गंधर्व महोत्सव तेव्हा याचा रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये चालायचा आणि तिथं त्यांचं दुकान होतं. रविवारी सकाळी भीमसेनचं गाणं पहाटे किंवा सकाळी ते ऐकून 8-9 वाजता तेव्हा लोक परत जात असायचे आणि हे दुकान उघडायला चाललेले असायचे. 2 दिवस का 3 दिवस तो असतो माहीत नाही, रात्रंदिवस जवळपास म्हणजे रात्री रात्रभर गाणं ऐकणारे आणि शेवटच्या दिवशी असं गाणं ऐकून जाणारे लोक झोप झालेली नसते, जागरण झालेलं असतं. जागतो आहोत म्हणून तिथं तरी खात असतात, वेगवेगळे स्टॉल असतात. स्वामीजी म्हणायचे की यांचे चेहरे पाहून घ्यावेत परत जाताना. इतकं उत्तम जर गाणं ऐकलं तर किती आनंदाने जायला पाहिजेत, पण मरगळलेले कंटाळलेले आता आपल्याला घरी जायला पाहिजे म्हणून लगबगिनी असं स्वामीजींची दृष्टी त्या लोकांना पाहिजी. ते लोक म्हणत असतील की आम्ही आनंदातच परत जातो. इथं दृष्टीतच तफावत आहे. स्वामीजी म्हणायचे की सकाळी उठला झोप पुरी करून प्रातस्मरामे हृदि संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्त मवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघाः. असं चिंतन ज्यांनी केलेलं आहे, ध्यानाला बसलेलं आहे, देहरहित सुखाचा अनुभव घेतो आहे आणि सकाळच्या वेळेला बाहेर पडलेला आहे, तो गारवा देखील भगवंताचा स्पर्श ज्याला वाटतो आहे, हा मनस्थितीतला फरक आहे, हा बोधामधला फरक आहे. आपण सापडलंय, आपण सुखात आहोत असं सर्वांनाच वाटत असतं. रासभर उकिरडा लोळे तयासी तेची परिमळ सोहळे. म्हणून आनंदाच्या किंवा सुखाच्या देखील प्रती आहेत असं ते म्हणायचे. म्हणून काम सुख देतो पण कामामध्ये तुम्ही अडकून बसता आणि न सुटण्यासाठी अडकून बसता. आणि असे अडकून बसता की रात्र दिवस सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री सर्व वेळ तेच चिंतन. मी असं वाचलं तर की एका मानसोपचार तज्ञाकडं एक व्यक्ती गेली आणि ती म्हणाली की स्वप्नात देखील कामाची आठवण, जागृतीतही कामाची आठवण, कुठेही गेलं तरी कामासंबंधी विचारच जात नाहीत, चांगली झोप लागत नाही. त्याने विचारलं की त्यांच्या टेबलवर एक असा नुसता अर्थहीन ओंडका होता, एक शोपीस म्हणून ठेवलेला होता छोटा. तर हे पाहून ते पाहून मला कामाचीच आठवण येते आणि खिडकीतून बाहेर पहा बरं, बाहेर पाहिलं तरी कामाचीच आठवण येते असं म्हणाला. इतका काम खोल ऋतून बसलेला, तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर वोहटेना भुली पडली. कामाच्या बरोबर मद म्हणजे उन्मत्तता आणि मत्सर याला ओहटीच नाही असं ते म्हणतात. मद मत्सर वोहटेना भुली पडली हा कमीच होत नाही, कारण आपल्या कामनांची पूर्ती आणि जशी जशी पूर्ती होते कधी कधी कोणाकोणाच्या बाबतीत ऐहिक सुख हात जोडूनच उभी असतात. जी जी सुख अनुभवलेली असतात त्यामुळं त्याची सहजता उन्मत्तता अशी सहज येत राहते. आपल्याला कल्पनाही नसते की आपल्यापाशी काही मद आलेला आहे. वसिष्ठ पूर्वाश्रमी वसिष्ठ आणि विश्वामित्रांची गोष्ट फार सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या आश्रमामध्ये कामधेनू होती. आणि विश्वामित्र राजा असताना शिकार करताना कितीतरी दूर जंगलात आले आणि जेवायची सोय काही नव्हती असं लक्षात आलं. त्या नादात कोणीतरी सांगितलं की इथं एक मोठा आश्रम आहे. स्वतःच्याच राज्यात असणाऱ्या ऋषींचा आश्रम स्वतःच्या राज्यातलं सगळं स्वतःचंच असतं ना. जसं तुमचा एक वाडा आहे आणि त्या वाड्यात बिराड आहेत, तरी देखील त्या बिराडांची घरं ही तुमची असतात ना. जरी त्यांना ती त्यांची राहणाऱ्यांना आपली वाटत असली तरी देखील तुम्ही मालक असता ना त्याचे. तुमचं भलं मोठं शेत आहे, त्याच्यात वस्ती आहे आणि तिथं काम करणारे लोक राहत आहेत, तरी देखील माझ्या जागेत हे राहत आहेत असा तुमचा भाव असतो ना, का वेगळा असतो? माझी जागा आहे असा भाव असतो. तसं विश्वामित्रांच्या राज्यामध्ये असणारा वसिष्ठांचा आश्रम, तिथं विश्वामित्र आले आणि विश्वामित्रच काय सगळ्या सैन्याची सोय झाली. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, इतक्या थोड्या काळामध्ये एवढी मोठी सोय, इतक्या मंडळींची जेवणाखाण्याची सोय झाली, हे कसं घडलं? तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इथं स्वर्गातून कामधेनू नावाची एक गाय की जी इच्छा आपण व्यक्त करू ती पुरवते. साहजिकच स्वतःच्या राज्यात राहणारे, स्वतःच्या जमिनीमध्ये ज्यांनी आश्रम थाटलेला आहे, आपली मालकी असणारं, तिथं असणारी एखादी वस्तू मागून घ्यायला हरकत काय? कारण आश्रित होते ना. स्वतःच्या जागेत स्वतःच्या राज्यात राहणारी व्यक्ती आपण मागू ते दिलंच पाहिजे त्यांनी. वसिष्ठ म्हणाले, ती येत असेल तर घेऊन जा. आणि तिने आपल्यामधून भलं मोठं सैन्य निर्माण केलं आणि युद्ध होऊन विश्वामित्रांचा पराभव झाला. अनेक वेळेला विश्वामित्रांनी ती कामधेनू नेण्याचा प्रयत्न केला. हा मद कशामुळे आलेला होता? विश्वामित्रांचा मत्सर वसिष्ठांचा मत्सर कोणत्या पातळीवर होत होता? काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना भुली पडली, वासना धामीण पडली गळा, घालूनी वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. वासनारूपी धामीण ज्यांनी पाहिलेली आहे त्याला माहिती आहे की केवढा मोठा साप असतो. मी एकदा पाहिलेली होती. आम्ही कैऱ्या पाडायला वाई मिळवली रस्त्यावर गेलो, तिथं दगड मारत असताना कोणाला तरी खाली ओढ्यावर पूल होता तिथं एक मोठा साप जाताना दिसला. म्हणून त्यांनी आरडाओरडा करून सांगितलं की साप आहे, धामण आहे. म्हणून आम्ही सगळे त्या पुलाच्या टोकाशी जमलो, तर आम्हाला तर निम्मच दिसलं जाताना, पुलाच्या खालून जात होती. म्हणून दुसऱ्या बाजूला आलो तर इतकी वेगाने सळसळत गेली, ती जवळपास 10 फूट लांब होती, फार वेगाने निघून गेली. तुमच्या गळ्याला वेढा मारण्यासाठी 12 इंच का 15 इंच असं साप नाहीये, धामीण असं समर्थांनी शब्द वापरला. वासना धामीण पडली गळा, घालूनी वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम काही निवेदन आहेत. आज सायंकाळी 6:30 वाजता कणेशपुरम येथे युवा स्नेह हा कार्यक्रम